मत्तयाचे सुवर्तमान याचा 5वा अध्याय. जेव्हा येशूने त्या लोकसमुदायांना पाहिले तेव्हा तो डोंगरावर चढला, मग तो तेथे खाली बसला असता त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले. त्याने आपले तोंड उघडले व त्यांना शिकवले. तो म्हणाला, जे आत्मीय दीन आहेत ते धन्य आहेत, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. जे शोक करतात ते धन्य आहेत, कारण त्यांचे सांत्वन करण्यात येईल. जे सौम्य ते धन्य आहेत, कारण त्यांना पृथ्वीचे वतन मिळेल. जे न्यायपणाचे भुकेले व तहानेले ते धन्य आहेत, कारण ते संतुष्ट होतील. जे दयाळू ते धन्य आहेत, कारण त्यांच्यावर दया करण्यात येईल. जे अंतकरणाचे शुद्ध ते धन्य आहेत, कारण ते देवाला पाहतील. जे शांती करणारे ते धन्य आहेत, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील. न्यायीपणा करता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य आहेत, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. जेव्हा लोक माझ्यामुळे तुमचा अपमान करतात व छळ करतात आणि तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतात, तेव्हा तुम्ही धन्य आहात. आनंद व उल्लास करा, कारण तुम्हास स्वर्गात मोठे प्रतिफळ आहे. कारण तुमच्यापूर्वी जे संदेष्ट होऊन गेले त्यांचाही लोकांनी अशा प्रकारे छळ केला. तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात, पण जर मिठाचा खारटपणा गेला तर ते पुन्हा कसे खारट बनवता येईल? ते तर पुढे कोणत्याही उपयोगाचे न राहता केवळ फेकून देण्याच्या व मनुष्याच्या पायदळी तुडवले जाण्यापुरते उपयोगाचे राहील. तुम्ही जगाचा प्रकाश आहात. डोंगरावर वसलेले नगर लपवता येत नाही आणि दिवा लावून तो कोणी टोपली खाली लपवून ठेवत नाही. उलट तो दिवटणीवर ठेवतात, म्हणजे तो दिवा घरातील सर्वांना प्रकाश देतो. तुमचा प्रकाश इतरांसमोर अशा प्रकारे प्रकाशू द्या की जेणेकरून त्यांनी तुमची चांगली कामे पाहावी आणि तुमचा पिता जो स्वर्गात आहे त्याचे गौरव करावे. नियमशास्त्रात किंवा संदेष्टाचे ग्रंथ रद्द कराव्यास मी आलो आहे असा विचार करू नका. मी ते रद्द कराव्यास नव्हे तर ते पूर्ण कराव्यास आलो आहे. कारण मी तुम्हास खरे सांगतो, आकाश व पृथ्वी ही नाहीशी होतील, परंतु सर्व काही पूर्ण झाल्याशिवाय नियमशास्त्रातील एकही काना किंवा मात्रा रद्द होणार नाही. यास्तव जो कोणी या लहान आज्ञातील एखाद्या आज्ञा रद्द करील व त्याप्रमाणे लोकांस शिकविल, त्यास स्वर्गाच्या राज्यात अगदी लहान म्हणतील. पण जो कोणी त्या पाळील व शिकविल, त्यास स्वर्गाच्या राज्यात महान म्हणतील. म्हणून मी तुम्हाला सांगतो, शास्त्री व परुषी यांच्या न्यायीपणापेक्षा तुमचे न्यायीपण अधिक झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. खून करू नको, आणि जो कोणी खून करतो तो न्यायसभेच्या दंडास पात्र होईल, असे प्राचीन लोकांस सांगितले होते. हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो, जो कोणी आपल्या भावावर उगाच रागवेल तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र होईल. जो कोणी आपल्या भावाला अरे वेडंगळा असे म्हणेल तो वरिष्ठ सभेच्या पात्र होईल. आणि जो कोणी त्याला अरे मूर्ख असे म्हणेल तो नरक अग्नीच्या परीक्षेस पात्र होईल. ह्यास्तव तू आपले अर्पण वेदीवर अर्पिण्यास आणत असता आपल्या भावाच्या मनात आपल्या विरुद्ध काही आहे अशी तुला तेथे आठवण झाली तर आपले अर्पण तसेच वेदीसमोर ठेव आणि आपल्या मार्गाने परत जा व प्रथम आपल्या भावासोबत समेट कर आणि मग येऊन आपले अर्पण वेदीवर अर्पण कर. तुझा फिर्यादी तुझ्या बरोबर वाटेवर आहे तोच त्याच्याशी समेट कर, नाहीतर कदाचित फिर्यादी तुला न्यायाधीशाच्या हाती देईल, न्यायाधीश तुला शिपायाच्या हाती देईल आणि तू तुरुंगात पडशील. मी तुला खरे सांगतो, शेवटची दमडी फेडीपर्यंत तू त्याच्यातून सुटणारच नाहीस. व्यभिचार करू नको म्हणून सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे काम वासनेने पाहतो त्याने आपल्या अंतकरणात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे. तुझा उजवा डोळा तुला पाप करण्यासाठी प्रवृत्त करीत असेल तर तो उपट आणि फेकून दे, कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात टाकले जावे यापेक्षा तुझा एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे. तुझा उजवा हात तुला पाप करण्यासाठी प्रवृत्त करीत असेल तर तो तोडून टाकून दे, कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात पडावे यापेक्षा तुझा एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे. कोणी आपली पत्नी सोडून देतो तर त्याने तिला सूटपत्र द्यावे हे सांगितले होते. मी तर तुम्हाला सांगतो की जो कोणी आपल्या पत्नीला व्यभिचाराच्या कारणाशिवाय टाकतो तो तिला व्यभिचारणी करीतो, आणि जो कोणी अशा टाकलेल्या पत्नीबरोबर लग्न करतो तो व्यभिचार करतो. आणखी खोटी शपथ वाहू नको तर आपल्या शपथा परमेश्वरापुढे खऱ्या कर. म्हणून प्राचीन काळच्या लोकांस सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो, शपथ वाहूच नका, स्वर्गाची नका कारण ते देवाचे आसन आहे. पृथ्वीचीही वाहू नका कारण ती त्याचे पादासन आहे. यरुश्लेमीचीही वाहू नका कारण ती थोर राजाची नगरी आहे. आपल्या मस्तकाचीही वाहू नको कारण तू आपला एकही केस पांढरा किंवा काळा करू शकत नाहीस. तर तुमचे बोलणे होय तर होय आणि नाही तर नाही एवढेच असावे. याहून अधिक ते त्या दुष्टापासून आहे. डोळ्याबद्दल डोळा व दाताबद्दल दात असे सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. परंतु मी तर तुम्हास सांगतो, दुष्टाला अडवू नका. जो कोणी तुझ्या उजव्या गालावर मारतो त्याच्याकडे दुसरा गाल कर. जो तुझ्यावर आरोप करून तुझी बंडी घेऊ पाहतो त्यास तुझा अंगारकाही घेऊ दे. आणि जो कोणी तुला बळजबरीने धरून एक कोस नेईल त्याच्याबरोबर दोन कोस जा. जो कोणी तुझ्याजवळ काही मागतो त्यास दे. आणि जो तुझ्यापासून उसने घेऊ पाहतो त्यास पाठमोरा होऊ नको. आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर व आपल्या वैराचा द्वेष कर असे सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यावर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा, अशासाठी की तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हावे. कारण तो दुष्टावर व चांगल्यावर आपला सूर्य उगवतो आणि नीतिमानावर व अनितिमानावर पाऊस पाडतो. कारण जे तुमच्यावर प्रीती करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती केली तर तुम्हाला काय प्रतिफळ मिळावे? जकातदारही तसेच करतात की नाही? आणि तुम्ही आपल्या बंधुजनांना मात्र सलाम करीत असला तर त्यामध्ये विशेष ते काय करता? परराष्ट्रीय लोकही तसेच करीतात ना. यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता परिपूर्ण आहे तसे तुम्हीही परिपूर्ण व्हा.